झाड. एकदा मध्यरात्रीच्या नीरवतेतून मी ऐकला होता एक भयानक चीत्कार. पलीकडच्या परसात असलेल्या एका वृक्षाच्या काळ्या शार पान गुमटातून उफाळलेला कोणत्या तरी पक्षाची प्राणांतिक किंकाळी, जी फोडीत गेली दाही दिशांच्या तटस्थ तावदानी कासा, भ्रमिष्टपणानं धावली सैरावैरा अंतराळात आणि कोसळली पुन्हा चेंदामेंदा होऊन त्याच वृक्षाच्या फांद्यातून साचलेल्या काळोखाच्या तळ्यामध्ये. नंतर त्या किंकाळीला फुटत होते धुमारे, चिणलेले आपण तीव्र स्वरांचे. रात्रीच्या केसाळ काजळी त्वचेमध्ये घुसत होते अणकुचीदार झटके फांद्यातून फुटणाऱ्या अपस्माराचे. साऱ्या जगाबरोबर झोपी गेलेलं ते झाड अकस्मात झालं होतं जाग. कुठल्या तरी दानवी अत्याचारानं साऱ्या जगाबरोबर झोपी गेलेलं ते झाड अकस्मात झालं होतं जाग कुठल्या तरी दानवी अत्याचारानं आणि झालं होतं स्वतःच एक अगतिक वेदनेचं वारुळ. पृथ्वीच्या छातीतून उमाळलेलं आणि श्रुतीहीन आकाशाला हाक मारणार. देव जाणे काय घडलं असेल त्या पानांच्या दुनियेमध्ये. आला असेल एखादा जहर काळं रानमांजर अमावास्येच्या योनीतून बाहेर सरपटलेलं, क्रूर चमकत्या नजरेतून ठिणग्यांचे बुंद ढाळणार, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर लसलस त्या नखाळ पंजांनी चढणार. त्याने अचानक अखेरच्या तळावरून घेतले असेल उशी, टाकली असेल झेप. उशक कालचं राजवर्की स्वप्न पाहणाऱ्या एखाद्या निद्रिस्त गोजिरवाण्या पाखरावर, मृत्यूच्या करवंती दातात जागृत झालेल्या त्या पाखरानं फोडली असेल पहिली भीषण किंकाळी, आणि तुकड्या तुकड्याने शरीर तुटत असताना घातल्या असतील त्या व्याकुळ विझणाऱ्या हाका भोवतालच्या विश्वाला. नसेल रानमांजर, असेल कदाचित घुबडे, असेल कदाचित एखादा अजगरी सर्प, कृतांताचे विळखे घालीत बुंध्यावरून सरकणारा असेल काहीही. पक्षाऐवजी कुरतली गेली असेल कदाचित त्याची पिल्लही. पण एक खरं की त्या 10 मिनिटांच्या काळात परिसरातील एकाही वृक्षाचं एकही पान हललं नाही, काहीही शहारलं नाही, काहीही उसासलं नाही. क्षणार्धात झालं पुन्हा सारीकडे शांत शांत. दूर झालो मी खिडकीपासून, पुन्हा मोठा केला रेडिओचा मंदावलेला गाज आणि शिलगावला मेजावरचा दिवा. कुठल्या तरी केंद्रातील विलायती संगीताच्या इंद्रमहिरपी उभ्या राहिल्या माझ्या खोलीतल्या विषण्ण हवेवर, आणि प्रकाशाच्या सोनेरी रेषांनी त्यांना मिठी मारली माहेरवासी अधेरतेनं. सावल्यात साखळलेल्या भिंती मुक्त झाल्या, त्यांनी धारण केले प्रचंड आकार पहाडासारखे, आणि उभे केले क्षणार्धात माझ्या सभोवार एक स्नेहमय शक्तिशाली आश्वासन. आयुष्यात पहिल्यांदाच दिलासा वाटला मला की मी पक्षी नाही.